माझ्या संगती असलेल्या भावाने बहिणी आज्ञा ऐकायला एक विशेष संगती सांगता. देव आम्हा सगळ्यांचं सृष्टी करता. देव बारी शक्तींत असलेला. देव भूमी आणि आकाश आज्ञा सृष्टी करता. प्रपंचांत शिडलो गुडगु मिंचो आज्ञा येऊनचे आम्ही बघता असा. हे आज्ञे देवाचे हातोट्यांत असा. मनुष्य आज्ञा योजने हातोट्यांत ठेवून गवले होत नाही. मनुष्याला केलं विषय करले इष्ट नाही. ज्यालेर आपण तापण करता. ज्यालेर देव ह्या तर नाही. देव केद्दसन असलेला. देव आलोचने आज्ञा हातोट्यांत ठेवून घेता. देव कैल चुकटक त्याच करता. देवाचे मन बदल करीत नाही. देव भाषे दिल्यावर चुकत नाही. आधीच्या काळात देव मनुष्याला सृष्टी करलं. ह्या मनुष्य चुकट होता. आदिले मनुष्याचे नाव आदामा आणि त्याच्या बायलाचे नाव हवाळो. देव त्यास बारी प्रीती करीत होता. माझे बोल ऐकण्यातले गेल्यावर मी शिक्षा देता तुम्ही एकदे मरतात. हुणान कर देव त्यास सांगितलं ना. ज्यालेर देवाचे बोल ऐकलं नाही. एकदे पिशाची मनुष्याचे गोटे आयला. ह्या पिशाची देवाचे शत्रू. ह्या पिशाची मनुष्याचे गोटे सुळू सांगितलं. ह्या मनुष्याने पिशाचीचे बोल ऐकणं नंबल्याने आणि देवाचे बोल मिरल्याने ह्या समयांचा आज्ञा मनुष्याने देवाचे बोल मिरानं चलत आहात. आम्ही आज्ञे पाप केला हा आणि आम्ही आज्ञे मराले. पाप करलेले आज्ञे नरकास जावले म्हणून देव सांगता असा. आणि केद्द मेल्यापर्यंत नरकास जातात. ह्या नरक भारी आग्यांत असलेलं जाग. त्या नरकासनं बाहेर यावलं कोणासनं होत नाही. ह्या नरक पिसाचे असलेलं जाग. आम्ही नरकास जावले म्हणून देवास इष्ट नाही. आम्ही मेल्यापर्यंत आम्ही देवाच्या गोट्या रवले म्हणून देवाचे इष्ट. स्वर्ग म्हटल्यावर देवासांचे जाग. ह्या भारी चुकट असलेलं जाग. आम्ही पाप केलं त्यास त्या जागांत आम्हाला जावले होत नाही. आम्ही करलेले पाप आम्हास परिहार करले होत नाही. ह्या कारणासं आम्हाला सहाय्य करले देव. ह्या लोकास इला. देव मनुष्याचे अवतार करून ह्या लोकांत इला. हिने ही प्रपंचांत वास करलं. ह्याचे नाव येसू ख्रिस्ता. ह्या चुकट मनुष्य. हिने केद पाप केलं नाही ना. हिने काल्या सगळ्याचं गुण करलं ना. भूत धरलेल्यांचं भूत सोडले आहे ना. मेल्लेल्यांचं जीव दिलं ना. दुष्ट मनुष्य त्यास बारी तोंद्र दिलं ना. कड्याच्या होणानं येसू ख्रिस्ताले शिल्बेवर मळे बडन कर. लोंबत घातल्यान त्याने. तो थैले मेला. त्याला समाधी केल्याने. ज्याले र तीन दिसपर्यंत येसू स्वामी जीव होण कर उठन इला. ज्याले र बारे जण येसू स्वामीन बघतल्याने 40 दिसपर्यंत येसू स्वामी स्वर्गस गेला ना. आज सर येसू स्वामी जीवसन असा. माझे तुझे पाप सुणानं येसू स्वामी शिल्बेवर प्राण दिल्यानं. येसू स्वामीला तू नंबन. तुझे पाप परिहार करले नंबन गी. येसू स्वामी तुझे प्रार्थना ऐकता आणि तुझे पाप परिहार करता. आत्तांचे येसू स्वामीला प्रार्थना कर आणि मेलापर्यंत स्वर्ग जाते. आणि तू केद्दो येसू स्वामी संगते असतंते. येसू ख्रिस्तला मात्र तू प्रार्थना कर. येसू ख्रिस्त एकलच जीवन करंचे सत्य देव.
माझे भाऊ बहिणी तुम्ही आज्ञान बसून ऐका. मी एक विशेष सांगता. तुम्हाला गोत का आम्हाला कष्ट येल्या र आणि एकल्याचे गोटे सहाय्य चरता. माले काले आयले र भूताचे काटा दिसेने कायले येलो ना. आम्ही नंबता भूताचे काटा सोडले. आम्ही मंत्रावधीचे वटे जाता. केला समय आम्ही भूताचे काटा तपसेले बली देता. आम्ही भूतास सेली कोंबडी आणि बली देता. केला समय आम्हाला गुण होता. त्याच्यापर्यंत आणि सुरू होता आणि भूत आम्हाला काट देता. आम्हाला केद्दा भूत समासाला सहाय्य करीत नाही. केद्दा बघटल्यावर भूत काट देत असता. आणि भाऊ बहिणी आम्हाला एक सहाय्य करताल असा. हा खंडित आम्हाला सहाय्य करता. भूताचा काट सोडेल तो आईलो. हा कोण म्हणून तुला गोत का. ह्याचे नाव येसू ख्रिस्त. आम्हाला कष्ट त्यांच्या भूताच्या पिशाचे शक्ती होण्याकरले येसू स्वामीने ताकद असा. आम्ही देवासून दूर असा. ह्याच म्हणून कर आम्हाला भूत काट देता. आम्ही येसू स्वामीचे गोटे असल्यावर आम्हाला भूत काट द्यायला साध्य नाही. आम्ही आज्ञा पाप केला हा. ह्या पापासून आम्ही देवासून दूर असा. आमच्या गोटे पाप असताना आम्हाला देवाचे गोटे जावले साध्य नाही. आमचे पाप आम्हाला काढले साध्य नाही. पाप आमच्या गोटे असताना भूत येऊन आम्हाला काढ देता. भूतासून कष्ट यावल्या होणार देवाला इष्ट नाही. आमच्या पापासून आम्हाला कष्ट येल्या होणार देवाला होत असा. आम्हाला कष्ट सोडायला होणार येसू स्वामी हा लोकासिला. येसू स्वामी सत्य देव. आम्हाला पापासून परिहार करले येसू स्वामी त्याचा जीव आम्हाला दिलेन. तुझ्या पापासनं येसू स्वामी मरण गेला. येसू स्वामी 3 दिवस समाधीन धुंतव आणि येसू स्वामी 3 दिवसपर्यंत जीवन उठा नेलो. आज्यसर येसू स्वामी जिवंत असा. येसू स्वामी आज्यसर शक्तींत असा. येसू स्वामीला भूताच्यावर शक्ती असा. आमचे पाप दूर करले येसू स्वामीला शक्ती असा. तू येसू स्वामीला नंबल्यावर भूताच्या काटासून दूर होते. तुझे पाप परिहार करले येसू स्वामीच्यासाठी प्रयत्न कर. येसू स्वामी तुझ्या पापासणं कर मेलावणंक तुझ्या हृदय नंबन घे. येसू स्वामी समाधीसून उठा निलावणंकर तू नंबन घे. आदले येसू स्वामी जिवंत असावण नंबन घे. माले सहाय करल्यावणं तू येसू स्वामीला प्रार्थना कर. तुझ्या प्रार्थना ऐकन आणि सहाय करता. तुझ्या पाप स्वभावागे सोडून सोड. तू येसू स्वामीला नंबन त्याच्या बलासारखे चल. तुला हे भूतासून कष्ट येताना येसू स्वामीला प्रार्थना कर. तू मंत्रावधी छोटे जाऊ नको. हिले सहाय करले होत नाही. येसू ख्रिस्त एकला तुले सहाय करता. तुले काहीतरी कष्ट हा का? तुझ्यात भय हा का? येसू स्वामीला प्रार्थना कर. येसू स्वामी तुझ्या प्रार्थना ऐकता. तुझ्या कष्ट कसा परिहार करला ना देवास करतो. येसू स्वामी तुला धैर्य देता. तुझ्या भय असलेलं काढून दूर करता. इंगडजना सेवांचे कष्ट दूर करणं येसू स्वामीला तुम्ही प्रार्थना करी. तू काय तर तप केलं आहे का? त्यासून तुला दुःख झाली आहे का? येसू स्वामीला तू सांग. तुझ्या पाप परिहार करल्यावर येसू स्वामीला प्रार्थना कर. तुझ्या प्रार्थना ऐकणं शुद्ध करता. सद्दिन आम्ही देवास प्रार्थना करून घेवलंय. केदो तर तुम्ही खई होय तर प्रार्थना करून घेवत. येसू स्वामीला आज्ञा बोलो अर्थ होता. आम्हा सगळ्यांस येसू स्वामी प्रीती करता. येसू स्वामीला तू नंबन मेल्यार तू स्वर्गास जाते. ह्या स्वर्ग भारी चुकट असलेलं जाग. थै येसू स्वामी असता. थै भयन दुःख कष्ट काय नाही. तू येसू स्वामीला नंबनतन मेल्यार तू नरकात जाते. ह्या नरक भूत पिशाचे जाग. ह्या भारी आगींत असलेला जाग. त्या नरकासून चुकाने आम्हाला होत नाही. तू नरकासाला इष्ट पडते का?